आता या चित्रपटाचं नाव आहे माझी बायको माझी मधुबाला. ह्या चित्रपटाचा नायक मधुकर मधुबालेचा एक चित्रपट पाहिल्यावर तिच्या प्रेमात पडतो, अर्थात इट वॉज वन वे ट्रॅफिक. कवी असल्यामुळे लग्न झालेला असून सुद्धा कल्पनेच्या भराऱ्या मारत तिच्यावर गाणी रचतो आणि गातो सुद्धा बरं का.
तुझे रूप स्वप्नी माझा रोज येऊ दे, तुझे गीत लिहिण्यासाठी स्फूर्ति येऊ दे रे, तुझे गीत लिहिण्यासाठी स्फूर्ति येऊ दे रे, तुझे गीत लिहिण्यासाठी. फोटो हाती येता मन जे धुंद होते, कल्पनांची साथ मिळता शरीर बधिर होते. तुझा फोटो हाती येता मन जे धुंद होते, कल्पनांची साथ मिळता शरीर बधिर होते. भासतव मिठीचा मजला, भासतव मिठीचा मजला, क्षणिक होऊ दे रे, तुझे गीत लिहिण्यासाठी स्फूर्ति येऊ दे रे, तुझे गीत लिहिण्यासाठी. कुशल गजगामिनी नृत्य चतुर अभिनेत्री, नाही तुझा समया जगती रूपवती कोणी. तूच कुशल गजगामिनी नृत्य चतुर अभिनेत्री, नाही तुझा समया जगती रूपवती कोणी. तुझी भुरळ माझ्यावरती तुझी भुरळ माझ्यावरती अशीच राहू दे रे, तुझे गीत लिहिण्यासाठी स्फूर्ति येऊ दे रे, तुझे गीत लिहिण्यासाठी.